आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यासाठी नवं औद्योगिक कामगार गृहनिर्माण आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्याची अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं खासगी सहभागातून श्रेणीवर्धन तर गडचिरोली जिल्ह्यातील खनिकर्म महामार्गाचं जाळं विकसित करण्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये. विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. आणि उद्यापासून 3 दिवस अकोल्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर परवापासून 2 दिवस चंद्रपूर देखील राहणार उष्ण. आता सविस्तर बातम्या. राज्याचं नवीन औद्योगिक धोरण, कामगार धोरण, गृहनिर्माण धोरण तसंच आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी आणि संलग्न क्षेत्र, सामाजिक तसंच इतर क्षेत्रांच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. यात नवीन औद्योगिक, कामगार, गृहनिर्माण, जलप्रवास, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरणाची घोषणा त्यांनी यावेळी केली. नव्या औद्योगिक धोरणातून 5 वर्षात 40 लाख कोटींची गुंतवणूक, 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. हवाई वाहतूक, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलवाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन आणि दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या 5 वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार असल्याचं पवार यांनी जाहीर केलं. अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 राज्य सरकार तयार करणार आहे. याअंतर्गत पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळं, गडकिल्ले, राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्य, 5,000 जास्त लोकसंख्या असलेल्या वसाहतीतल्या रस्त्यांची कामं केली जाणार आहेत. एसटी महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी सरकार अर्थसहाय्य देणार असून 6,000 डिझेल बसेसचं सीएनजी एलएनजीमध्ये रुपांतर करण्याचं काम सुरू आहे. आगामी आर्थिक वर्षाचा 7,20,00,000 रुपयांचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज सादर केला. त्यात 5,60,964 कोटी रुपयांची महसुली जमा आणि 6,06,855 कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे. यात 45,891 कोटी रुपये तूट अपेक्षित आहे. अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केला. या अर्थसंकल्पात विदर्भासह नागपूर जिल्ह्यासाठी काही महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं खासगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे. प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेत त्यामुळे वृद्धी होईल. विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. मुंबई, नागपूर आणि पुणे महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विना अडथळा आणि वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत. नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6,708 कोटी रुपये किमतीचं 43.80 किलोमीटर लांबीचं काम प्रगतीपथावर आहे. हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर इथं अर्बन हार्ट केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरता महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन ची स्थापना करण्यात येणार आहे. विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल. हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्याविषयी केलेल्या तरतुदीबद्दल पवार यांनी माहिती दिली.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 99% काम पूर्ण झाले असून या महामार्गालगत अॅग्रो लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील. याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल. वर्धा जिल्ह्यातील पवना ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रा देवी हा 760 किलोमीटर लांबीच्या 86,300 कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपदाची कारवाई प्रगतीपथावर आहे.
याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे असं सांगून पवार म्हणाले,
गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचे जाळी विकसित केले जात आहे. त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
व वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88,574 कोटी रुपये असून प्रकल्पाचं लाभक्षेत्र 371,277 हेक्टर आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या 6 जिल्ह्यांना होणार आहे. प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामं सुरू आहेत. राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून दर्यापूर जिल्हा अमरावती, पौड इंदापूर आणि जुन्नर जिल्हा पुणे, पैठण आणि गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आर्वी जिल्हा वर्धा, काटोल जिल्हा नागपूर, वणी जिल्हा यवतमाळ, तुळजापूर जिल्हा धाराशिव तसंच हिंगोली इथल्या न्यायालयांचा त्यात समावेश आहे. अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि विशेषतः उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतोय.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल टनेलच्या घोषणा केल्या आहेत, पण एसटी बसनं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आहे असं ते म्हणाले.
गेल्या काही काळाची महसुली तूट 20,000 कोटीवरून वाढून 45,892 कोटी रुपये दाखवलेली आहे. चिंतेची बाब ही आहे की आपलं अधिक्याचं बजेट करण्याची परंपरा महाराष्ट्रात या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आणि विशेषतः आदिवासी आणि सामाजिक न्याय पददलितांच्या योजनांच्यावर केला जातो.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
राज्यातल्या सारथी, बारटी, महाज्योती आणि TRTI या संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या खासगी शिकवणी संस्था गैरव्यवहार करत असतील तर त्याची चौकशी केली जाईल असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. या स्वायत्त संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यासाठी, निविदा मिळवण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तसंच प्रवेशासाठी देखील उमेदवारांना आमिष दाखवलं जात असल्याचं सांगत भाजपचे निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उच्चस्तरीय प्रशासकीय समिती शिरसाट यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. निवडणुकांसाठी 17 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 18 मार्चला अर्जांची छाननी होईल आणि 20 मार्चपर्यंत अर्ज मागं घेता येतील. आवश्यकता वाटल्यास 27 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. विदर्भात उष्णतेची तीव्रता वाढत असून उद्यापासून 3 दिवस अकोल्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून परवापासून 2 दिवस चंद्रपूर इथं देखील काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते असा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये देखील हवामान कोरडं राहणार असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. अकोला इथं आज सर्वाधिक कमाल तापमान 39.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. त्यापाठोपाठ चंद्रपूर इथं 38 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, वाशिम, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 37 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यासाठी नवं औद्योगिक, कामगार, गृहनिर्माण, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्याची अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं खासगी सहभागातून श्रेणीवर्धन, तर गडचिरोली जिल्ह्यातील खनिकर्म महामार्गांचं जाळं विकसित करण्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये. विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी आणि उद्यापासून 3 दिवस अकोल्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट, तर परवापासून 2 दिवस चंद्रपूर देखील राहणार उष्ण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.